आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेल्वेशी संबंधित विविध प्रकल्पांची दूरस्थ पद्धतीनं पायाभरणी आणि उद्घाटन. मस्साजोगच्या सरपंच हत्येप्रकरणी निपक्षपाती तपासाची सर्वपक्षीय नेत्यांची राज्यपालांकडे मागणी. कर्नाटकात आढळले एचएमपीव्हीचे 2 रुग्ण. मुख्यमंत्री फडणवीसांचं अफवांपासून लांब राहण्याचं जनतेला आवाहन. आणि महावितरणच्या नागपूर परिमंडळानं मागील 2024 या कालावधीत तब्बल 73,897 लघुदाब ग्राहकांना दिले नवीन वीज जोड. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वेशी संबंधित विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन आज दूरस्थ पद्धतीनं केलं. काश्मीर ते कन्याकुमारी दळणवळण आणि पायाभूत सुविधा विकासाला चालना देणाऱ्या या प्रकल्पांमध्ये नव्या जम्मू रेल्वे विभागाचा समावेश आहे. तेलंगणातल्या नवीन चारलापल्ली टर्मिनसचं उद्घाटन आणि पूर्व किनारपट्टी रेल्वेच्या रायगड रेल्वे विभागाच्या इमारतीची पायाभरणी त्यांच्या हस्ते झाली. पायाभूत सुविधांच्या माध्यमातून देश जोडला जात असल्याचं मोदी यांनी भाषणात सांगितलं. रेल्वे तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी तसंच या दोन्ही राज्यांचे राज्यपाल इत्यादी मान्यवरांनी कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भाग घेतला. दळणवळणाच्या सुविधा विकसित होत असल्याबद्दल या राज्यांचं मोदी यांनी आपल्या भाषणात अभिनंदन केलं. नियम न पाळल्यामुळे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अपघातांवर आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुरक्षासंबंधी सडक सुरक्षा अभियान 2025 या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे आयोजित कार्यक्रमात चर्चा केली. यावेळी मोठ्या संख्येनं शाळकरी मुलं, प्राध्यापक आणि संबंधित संस्थातील व्यक्ती उपस्थित होत्या. यावेळी लहान मुलांच्या विशिष्टता, शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेविषयी आकडेवारीबद्दल सांगताना गडकरी म्हणाले की
सबसे दुर्भाग्यपूर्ण बात है जो यहां टीचर्स भी है और ये संदेश जिन प्राचार्य और मुख्याध्यापक तक जाएगा, स्कूल एंड इंस्टीट्यूशनल एरिया में, स्कूल के और कॉलेज के बाजू में 10,000 मौतें हुई है. तो स्कूल में जाने के लिए, बाहर निकालने के लिए, रोड क्रॉसिंग के लिए उनके प्लानिंग में उनको सोचना पड़ेगा और फिर इन बच्चों की जान बच सकेगी.
मराठी पत्रकारिता दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रम होत आहेत. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आणि त्यांनी दर्पण हे पहिलं मराठी नियतकालिक सुरू केलं तो दिवस म्हणजे 6 जानेवारी दरवर्षी मराठी पत्रकारिता दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी पत्रकार संघानं काल मुंबईत महाराष्ट्राच्या पहिल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मीडिया हॅकेथॉनचं आयोजन केलं होतं. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यावेळी उपस्थित होते. पत्रकार संघटनेनं यावर्षीच्या पत्रकार दिनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता ही भविष्यवेधी संकल्पना निवडली आहे. पत्रकार दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना आदरांजली वाहिली. पत्रकारितेमध्ये मूल्य जोपासली गेली पाहिजेत, या मूल्यांच्या बळावरच समृद्ध पत्रकारिता करता येते. पत्रकारांच्या लेखणीमधूनच अशा विविध सामाजिक समस्यांना वाचा फोडली जाते असा सूर पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात निघाला. वाशिम जिल्हा माहिती कार्यालयातही पत्रकार दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. आज यवतमाळ इथल्या श्रमिक पत्रकार संघटनेच्या वतीनं बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉ अशोक उईके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी निपक्षपाती तपासाची मागणी घेऊन सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळानं आज मुंबईत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली. तपास पूर्ण होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा तसंच वाल्मिक कराड याच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवला जावा आणि तपास पथकात निष्पक्ष अधिकाऱ्यांचा समावेश करण्याची मागणी शिष्टमंडळानं केली.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. कर्नाटकात ह्युमन मेटान्युमो व्हायरस एचएमपीव्हीचे 2 रुग्ण आढळले आहेत. यात 3 महिन्यांच्या मुलीचा आणि 8 महिन्यांच्या मुलाचा समावेश आहे. दोघांवरही उपचार सुरू असून बाधित रुग्णांपैकी एकानंही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही. विविध देशांमध्ये एचएमपीव्हीशी संबंधित श्वसनाच्या आजाराचे रुग्ण सापडत आहेत. देशात इन्फ्लुएन्झा सदृश आजार किंवा गंभीर तीव्र श्वसन आजारात वाढ झालेली नाही. देशात श्वसनाच्या आजारांमध्ये होणारी संभाव्य वाढ हाताळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचं तसंच परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं रुपयानं सांगितलं. चीनमध्ये एचएमपीव्हीच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना वेळोवेळी अद्ययावत माहिती देत आहे. दरम्यान एचएमपीव्ही व्हायरसबद्दल लोकांनी घाबरून जाऊ नये, तसंच अफवा किंवा आयक्यू माहितीवर विश्वास ठेवू नये, त्याचबरोबर माध्यमांनी देखील कपोलकल्पित माहिती न देता ठोस आणि योग्य तीच माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या सूचनांप्रमाणे राज्य सरकार देखील त्यावर कार्य करेल अशी माहिती त्यांनी दिली. उद्धव ठाकरे हे सामनामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतात हा मोठा विनोदच म्हणावा लागेल. विलासी असा आरोप करणाऱ्यांनी पंतप्रधान मोदींचा जीवनप्रवास बघावा. मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखालीच देशाचा विकास होत आहे. मोदींनी त्यांच्या राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यात कायमच साधेपणा जपला आहे. त्यांच्या नेतृत्वात भारताचं जागतिक स्थान उंचावलं गेलं आहे, याचा तुम्हाला खरा त्रास होत आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना केली. दरम्यान भाजपच्या सदस्य नोंदणीबद्दल बोलताना ते म्हणाले,
1.5 कोटी सदस्य संख्या असलेला पक्ष आम्ही या ठिकाणी सदस्य नोंदणीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आमचा आहे. आम्हाला 3.11 कोटी मतं मिळाली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की जनतेने मोदींच्या नेतृत्वात आम्हाला या ठिकाणी एक मोठं यश आम्हाला दिलेलं आहे. देवेंद्रजी या ठिकाणी यशस्वी मुख्यमंत्री म्हणून आमच्या महाराष्ट्राचे नेते आहेत. मला असं वाटतंय मोदीजी आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये आपल्याला हे डबल इंजिन सरकार आहे. या डबल इंजिन सरकारवर जनतेचा विश्वास आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जनताही भारतीय जनता पार्टीचं सदस्यत्व घेण्याकरता मोठ्या प्रमाणावर आमच्याकडे येत आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून उद्या दिनांक 7 जानेवारीपासून खासदार भजन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे. 11 जानेवारीपर्यंत नागपुरातील 6 विधानसभा क्षेत्रांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. उद्या मध्य नागपुरात श्री संत कोलबास्वामी सभागृह मंगळवारी इथं सेवासदन संस्थेच्या अध्यक्षा कांचन गडकरी आणि अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस गुरुकुंज मोजरीचे जनार्दन पंत बोथे गुरुजी यांच्या विशेष उपस्थितीत खासदार भजन स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख उपस्थित असतील. केंद्र सरकारच्या ईज ऑफ लिव्हिंग निर्देशांकानुसार ग्राहक सेवा प्रदान करताना महावितरणच्या नागपूर परिमंडळानं 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत तब्बल 73,897 लघुदाब ग्राहकांना नवीन वीज जोड दिले आहेत. नागपूर परिमंडळात ईज ऑफ लिव्हिंग या संकल्पनेनुसार वीज ग्राहकांना तातडीनं सेवा दिल्या जात आहेत. यात मागील वर्षभरात नागपूर शहर मंडळातील 42,607, नागपूर ग्रामीण मंडळातील 19,136 आणि वर्धा मंडळातील 12,154 लघुदाब ग्राहकांना नवीन वीज जोडण्या दिल्या जात आहेत. यात नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक 11,622 वीज जोडण्या या काँग्रेस नगर विभागात, तर त्याखालोखाल महाल विभागात 8,880 वीज जोडण्या देण्यात आल्या. नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भात हवामान कोरडं राहणार असून आज सर्वात कमी तापमानाची नोंद नागपूरमध्ये 11.2 अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली, तर सर्वात जास्त तापमान अकोला आणि ब्रह्मपूर इथं 33.4 अंश सेल्सिअस इतकं होतं. विदर्भात अजूनही थंडी जाणवत असून आज गोंदिया, वर्धा आणि अमरावती इथं 11.9 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. उर्वरित जिल्ह्यांमध्ये तापमान 12 ते 17 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं. नागपुरात आज सकाळपासून अधूनमधून ढगाळ वातावरण असल्यानं किमान तापमानात किंचित वाढ नोंदवण्यात आली आहे. दरम्यान उत्तर आणि पूर्व भारतात थंडीची लाट कायम असून तापमानात घट झाली आहे. दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे रेल्वे आणि विमान उड्डाणं उशिरानं होत आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेल्वेशी संबंधित विविध प्रकल्पांची दूरस्थ पद्धतीनं पायाभरणी आणि उद्घाटन. मसाजोगच्या सरपंच हत्येप्रकरणी निपक्षपाती तपासाची सर्वपक्षीय नेत्यांची राज्यपालांकडे मागणी. कर्नाटकात आढळले एचएमपीव्हीचे 2 रुग्ण. मुख्यमंत्री फडणवीसांचं अफवांपासून लांब राहण्याचं जनतेला आवाहन. आणि महावितरणच्या नागपूर परिमंडळानं वर्ष 2024 दिले तब्बल 73,897 लघुदाब ग्राहकांना नवीन वीज जोड. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.